chinimandi.com podcast.
तीन मे नंतर लॉकडाऊन बाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार मुख्यमंत्री. 3 मे नंतर राज्यातील लॉकडाऊन बाबतचा त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देखील यादृष्टीनं चर्चा होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सर्वधर्मीयांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षय तृतीयेच्या आणि मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्तानं त्यांनी अभिवादनही केलं. कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिल नंतर शासनानं काही व्यवहार सुरू करायला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामं, शेतमाल तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. फळ वाहतूक सुरू आहे. फळं घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत, पण काही जिल्ह्यांमध्ये परिस्थितीचा अभ्यास करून तिथं 3 मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल. घरातच प्रार्थना करण्याचं आवाहन. राज्यात सर्वधर्मीयांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिलं असून सगळे सण घरीच साधेपणानं साजरे केले आहेत. याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजानच्या काळात रस्त्यावर किंवा मशिदीत एकत्र प्रार्थना न करता ती घरातल्या घरात करण्याचं आवाहन केलं. आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस हेच आपले देव आहेत. त्यांचा आदर ठेवणं हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. नितीन गडकरी यांना धन्यवाद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतंही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री गडकरी यांना धन्यवाद दिले. इतर राज्यातील कामगार मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरू होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला. मदतीच्या हातांचे आभार. मुख्यमंत्र्यांनी टाटा, रिलायन्स, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, बिर्ला या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून राज्याला खूप मदत केल्याचा आवर्जून उल्लेख केला आणि त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी राजस्थान इथं कोट्यात अडकले आहेत आणि त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राचं पथक आठवड्याभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरीक्षण करण्याचं तसंच उणीवा असल्यास त्या सांगण्याचं आवाहन आपण केलं आहे. त्यांच्या सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असं श्री ठाकरे म्हणाले. मुंबई पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही. मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी 80% लोकांमध्ये विषाणूचं लक्षण दिसून येत नसल्याचं स्पष्ट केलं. एकमेकांपासून दूर राहणं गरजेचं आहे, समाजातील अंतर वाढवणं नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. 20% लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहितीही त्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश. परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे, पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत. रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की यासंदर्भात तज्ज्ञांचं मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेवून आहोत. यासंदर्भातील एकासुद्धा विषयाकडं आपलं दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचं कौतुक होत आहे. आपल्या देशानं धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी आणि संयम अतुलनीय असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मृत पोलिसांच्या कुटुंबांना सर्व मदत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवाल केला जातो, परंतु आज हेच पोलीस दिवस रात्र सेवा देत आहेत. दुर्दैवानं 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शासन पोलिसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहीलच त्यांना सर्व मदतही देईल. पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका, कारण पोलीस असतील, डॉक्टर नर्सेस असतील, आरोग्य कर्मचारी असतील, हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत. आरोग्य सुविधांमध्ये वाढ. राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉटची तसंच कंटेनमेंट झोनची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकानं वरळी कोळीवाड्याच्या कोरोनामुक्तीच्या प्रवासाचं कौतुक केल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 108,972 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 101,162 लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. 323 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. राज्यात प्लाझ्मा थेरपीला परवानगी मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात दररोज 1,00,000 अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिलं जात आहे. 5.5 ते 6 लाख स्थलांतरित मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्रांच्या माध्यमातून केली गेली आहे. त्यांना एक वेळचा नाश्ता आणि 2 वेळचं जेवण आपण देत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना झाला म्हणजे गेला असं अजिबात नाही. 6 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळं लक्षणं दिसल्याबरोबरच घरीच उपचार न करता फीवर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणं काढू नका, अशी कळकळीची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरू करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सहकार्य करील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.